श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 48वी ओवी सुरू आहे. काल त्याचा पूर्वार्ध आणि त्यावरचं विश्लेषण, त्याच्यावरचा विचार आपण केला. आज उत्तरार्धात आपण जाणार आहोत. ओवी आहे, जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके, तेवी तूते देखोनी मीठा के काही न होनी. काही न होता तुला माझं पाहणे, म्हणजे मी माझ्यातच उरत नाही तर मग मी तुला कुठून पाहणार. जसं काही जागृत अवस्थेमध्ये राहून झोप कशी असते असा पाहण्याचा प्रयत्न केला तर हा प्रयत्न कधी सफल होऊ शकेल का? किंवा जागृत अवस्था कधी संपली आणि झोप कधी सुरू झाली हे आपल्याला जसं कळत नाही, न कळत हे जसं घडते तसं माझं तुला पाहणे आहे. न कळत मी त्यात कुठे हरवलो हे माझं मलाच कळत नाही. आज उरलेल्या भागाला आणि त्याच्यावरचं विश्लेषण आपण पाहू, आणखीन समजून घेण्याचा प्रयत्न करू ही फार सुंदर ओळी.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.
जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके, याच्यावर काल आपण विश्लेषण करताना ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायाचा तो श्लोक, भगवद्गीतेचा तो श्लोक ज्याच्यामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगताना सर्वात शेवटचं लक्षण ज्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात ते सांगतात की या निशा सर्वभूतानाम तस्य जागृती संयमी यस जागर्ती भूतानी सा निशा पश्यतो मुने. ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोक जागृत असतात तिथे तो स्थितप्रज्ञ मुनी निद्रिस्त असतो, आणि जिथे तो स्थितप्रज्ञ मुनी जागृत असतो त्या ठिकाणी सर्व लोक निद्रिस्त असतात. किंवा ज्या ठिकाणी तो निद्रिस्त असतो इथे सर्वसामान्य जागृत असतात, ज्या ठिकाणी सर्वसामान्य निद्रिस्त असतात तिथे तो जागृत असतो. असा जागृती निद्रा या दोन गोष्टींचं समायोजन करणारा तो श्लोक, स्थितप्रज्ञाचं उत्तम लक्षण सांगणारा, आणि त्यावर आपण विचार केला होता की कशाप्रकारे योग कर्मसु कौशलम हे यातून स्पष्ट होतं की अर्जुना समत्वचित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. आणि त्याचप्रमाणे अमृतानुभवामध्ये आम्ही पूर्ण अहंता वेठलो सैंद आम्हीच दाटलो मा लपलो ना प्रकटलो कोणी होणी. आम्ही लपूनही राहत नाही आणि प्रकटही होत नाही. लपणे किंवा प्रकट होणे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खपतच नाही. आत्मस्वरूप जसं आहे तसं आहे, त्याला लपवता येत नाही, त्याला दाखवता येत नाही. जसं आहे मुळात तसंच ते आत्मस्वरूप आहे. आमचा हा मीपणा म्हणजे जाणीव, ज्याला शुद्ध स्वरूपात मूळ अहंता असे म्हणतात, ती अखंड माझ्यामध्ये आहे. म्हणजे अखंड जागृती ती माझ्यामध्ये आहे, माझ्या स्वरूपामध्ये आहे. तिच्या विरुद्ध निद्रा म्हणजे अज्ञान त्या जागृतीच्या ठिकाणी राहूच शकत नाही. अखंड जागृती असेल, अखंड जागृती म्हणजे मी एक पवित्र आत्मा आहे याची निरंतर जाणीव, खंड न पडता ही सतत जाणीव असणे, जाणीव ठेवणे हे अखंड जागृती आहे. आणि त्याच्या विरुद्ध अज्ञान म्हणजे मी देह आहे, आपल्या या देहभावामध्येच मस्त असणे, तर या अखंड जागृतीला आत्मजागृती किंवा खरी जागृती असे म्हटले जाते. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे की जोपर्यंत तू अज्ञानी होता तोपर्यंत मी तुला पाहत होतो, आता तूही जागृत झाला आणि मीही जागृत झालो, आता तूही आत्मा आणि मीही आत्माच, मग आत्मस्वरूपाने आपण एकच आहोत. आता एकमेकांना पाहणे संपले. पाहणे पाहणेपणाविना हे पाहणे आहे आणि हेच खरे दर्शन आहे. म्हणजे हे न पाहणे हेच दर्शन आहे किंवा न पाहणे हेच पाहणे आहे. आत्म्याच्या ठिकाणी आपण आपल्याला पाहतो त्यालाच आत्मज्ञान म्हणावे. आत्मज्ञान याची काही निराळी व्याख्या करायची गरज नाही. अत्यंत सोपी व्याख्या काय, आपण आपल्याला जे पाहतो आपल्याला काय पाहतो, एक आत्मा म्हणून पाहतो. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःला आत्मा म्हणून पाहतो समजतो त्याची जाणीव ठेवतो आणि निरंतर जाणीव ठेवतो अशा अखंड जागृत अवस्थेत जेव्हा असतो तेव्हा आपण आत्मज्ञानी बनतो. किंवा एक आत्मज्ञानी असेल तोच खरी ही अखंड जागृती कायम ठेवू शकेल. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये सांगतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. समर्थांनी आणखीन सोपं करून ठेवलं, ऐक ज्ञानाचे लक्षण. आता ज्ञानाचे लक्षण जी 18 लक्षणं 13व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे, अमानित्व अदंबित्व अहिंसा रार्जवम हा जो श्लोक आहे त्याच्या माध्यमातून ही 18 लक्षणं सांगण्यात आलेली आहे. तर त्या 18 लक्षणांना त्याचा ॲबस्ट्रॅक्ट रामदास स्वामींनी एका ओळीमध्ये ऐक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे हे काही वेगळं नाही, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. जेव्हा आपण आपल्याला स्वतःला पाहतो, स्वतःला पाहतो म्हणजे आपण आपल्याला आत्मा म्हणून पाहतो, आपण आपल्याला आत्मस्वरूपामध्ये जेव्हा पाहतो त्यालाच ज्ञान हे नाव आहे. समर्थ रामदास स्वामींप्रमाणेच आत्मज्ञानाची लक्षणे शंकराचार्यांनी आदि शंकराचार्यांनी आपल्या अपरोक्ष अनुभूती या ग्रंथामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहे. अपरोक्ष अनुभूती नावाचा हा ग्रंथ हा आदि शंकराचार्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, ब्रह्मैवाहं समः शांतः सच्चिदानंद लक्षणाः, नाहं देवो हि सद्रूपो ज्ञानमित्युच्यते बुधे. ब्रह्मैवाहं समः शांतः सच्चिदानंद लक्षणाः, नाहं देहो हृसुद्रूपो ज्ञानमित्युच्यते बुधेः. मी सम शांत सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, मी असत रूप देह नाही, यालाच बुद्धिमान ज्ञानी लोक ज्ञान असे म्हणतात. ही शंकराचार्यांनी दिलेली व्याख्या आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की सम शांत हा सच्चिदानंद, म्हणजे मी सम शांत सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, मैं शांत हूं, मैं संतुलित हूं, मैं खुश हूं, मैं आनंदित हूं, मैं देह नहीं हूं. ही जी फीलिंग आहे या फीलिंगला बुद्धिमान लोक ज्ञान म्हणतात. निर्विकारो निराकारो निरबध्योऽहमव्ययः, नाहं देहो ह्य सद्रूपो ज्ञानमित्युच्यते बुधे. बुधे म्हणजे बुद्धिमान लोक. निर्विकारो निराकारो नीरवध्योहमव्ययः, मी निर्विकार, निराकार, निष्पाप आणि अव्यय आहे. नाहम देहो सद्रूपो, असतरूप देह मी नाही. बुद्धिमान लोक यालाच ज्ञान असे म्हणतात. या दोन्ही श्लोकांमध्ये नाहम देहो सद्रूपो ज्ञानमित्युच्यते बुधा, या दोन्ही श्लोकांमध्ये हे जे दुसरं पद आहे, दुसरं चरण, हे कॉमन आहे. कारण त्याच्यामध्ये परत परत हे सांगण्यात आलेलं आहे की मी असतरूप देह नाही, मी असतरूप देह नाही, याचा परत परत उल्लेख. मी आत्मा आहे हे जाणून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मी देह नाही हे समजणे आहे. तर ब्रह्मैवाहम सम शांत सच्चिदानंद लक्षण, आणि इकडे निर्विकारो निराकारो नीरवध्योहमव्ययः, मी निर्विकार, निराकार, निष्पाप, मी सम शांत सच्चिदानंद, हे जे ॲट्रिब्यूट्स आहे, हे कॅरेक्टर्स आहे, हे आदिशंकराचार्यांनी ज्ञानाचे कॅरेक्टर किंवा ज्ञानाचे लक्षण सांगितले आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हीच व्याख्या दुसऱ्या भाषेत सांगितली. जो जागोनी नीद देखे, या चांगदेव महाराजांना निरूपित करताना, चांगदेव महाराजांना पत्र लिहिताना हे सांगितलं की जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जीवी मुखे, जो जागृत अवस्थेमध्ये झोपेला पाहतो, देखणेपणा जवळ असून देखील त्याच्या देखणेपणाला तो मुकतो. तेवी तू ते देखोनी मी ठाको काही न होणे, तसे तुला पाहतो आहे आणि पाहत नाही अशी अवस्था माझी झालेली आहे. अशी ही उच्च अवस्था आहे जिथे पाहून न पाहणे आणि न पाहता पाहणे, आणि म्हणून जेव्हा दोघेही एका योग्यतेचे, एका रूपाचे, एका समतुल्य होतात, तेव्हा एकाने दुसऱ्यामध्ये समर्पित होऊन जाणे, एकाने दुसऱ्यामध्ये समर्पित होणे, इथे काही शिल्लक उरत नाही. तसे तुला पाहतो आणि पाहत नाही अशी माझी अवस्था होते. ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा ग्रंथसमाप्तीकडे माऊली ज्ञानेश्वर महाराज जातात आणि शेवटले श्लोक जेव्हा उरतात, त्या ठिकाणी एक ओवी, फार सुंदर ओवी येते. मग देखि जे नान देखि जे ऐसी जे दशा निपजे, ते दर्शन माझे साचो कारे. मग देखि जे ना न देखि जे ऐसी जे दशा निपजे, मग तुम्ही पहा किंवा नका पाहू. आता ज्यावेळी दिव्यदृष्टी अर्जुनाला दिली होती ते विश्वरूप पाहण्यासाठी, तर ती दिव्यदृष्टी दिल्यानंतर या डोळ्यांचं काही कामच उरलेलं नव्हतं. कारण एरवी ज्या इमेजेस आपल्या रेटिनावर पडतात, तयार होतात, त्याला आपलं ब्रेन सेन्स करते आणि आपली जे पाहण्याची शक्ती आहे, ज्ञानेंद्रिय पाहण्याची शक्ती ती त्याला पाहते. आता इथे पाहणारा हे नुसते डोळे नसून तो वेगळाच कोणीतरी पाहणारा आहे, आणि तो आपला दृष्टाभाव आहे. दृष्टाभावामधून आपण ते पाहतो. पण अर्जुनाला जी शक्ती दिली होती, दिव्य शक्ती, त्याच्यामध्ये त्याला डोळे बंद करूनही सगळं दिसत होतं. मग देखी जे ना न देखी जे अशी ती उच्च दशा होती. त्याने डोळे बंद केले होते तरी त्याला सगळं काही दिसत होतं, आणि डोळे उघडे होते तरी त्याला दिसत होतं. पायाकडे पाहत होता तरी त्याला सगळं जग दिसत होतं. डोक्याकडे पाहत होता तरी त्याला सगळं दिसत होतं. पाहण्याची शक्ती आहे परंतु पाहणेच होत नाही, हे त्याच्या उलट अवस्था. पाहण्याची शक्ती आहे पण पाहणेच होत नाही, कारण आत्माच आत्म्याशी एकरूप झाला आहे. आत्मा जेव्हा आत्म्यासोबत एकरूप झाला आहे तर मग तो कोणाला पाहणार? आणि तो जर एक रूप झाला आहे तर काय पाहणार? दिसणार तरी काय आणि पाहणार तरी काय? पाहायला कोणतीतरी दुसरी वस्तू पाहिजे ना, नाही का? एक माणूस दुसऱ्या माणसाला पाहतो कारण दुसरा माणूस पहिल्यापेक्षा निराळा आहे म्हणून तो पाहतो. पाणी, पाण्याचा थेंब आणि पाणी हे दोन्ही एकच आहे. मग ते कसं एकमेकांना पाहू शकेल? इथे दुसरी वस्तूच नाही, मीच एक आहे, हेच खरे दर्शन आहे. यात दुसरं काही नाहीच आहे. म्हणूनही जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी. आता तिथे काय होऊन पाहायचं आहे म्हणून काही न होनी आणि देखोनी मी ठाके, तुला पाहायला मी थांबू कसा आणि थांबून तुम्हाला तुला पाहायला गेलो तर मी पाहू काय? कारण जागोनी नीद देखे, जेव्हा जागृत अवस्था निद्रावस्थेमध्ये जाते तर त्या ट्रान्झिशनमध्ये माहीतही पडत नाही की केव्हा जागृत अवस्थेतून निद्रावस्थेत गेलो. या उलट निद्रावस्थेतून जागृत अवस्थेमध्ये येताना जे ट्रान्झिशन असते तिथे मात्र आपल्याला माहीत पडत असते. एखाद्या वेळी निम्यरात्री अचानक झोप उघडली ती गोष्ट वेगळी आहे, पण पूर्ण झोप पूर्ण झाली, आपली 6 तास वगैरे काही झोप झाली आणि शांतपणे झोप झाल्यानंतर जेव्हा जाग येतो तेव्हा जाग येऊनही आपण बेडवरतीच असतो आणि ते जे ट्रान्झिशन असते ते आपल्याला माहीत पडत असते, पण जेव्हा झोपी जातो ते ट्रान्झिशन आपल्याला माहीत पडत नाही. अशी ही आत्म्याची कहाणी, दोन उच्च स्वरूपामध्ये असलेले दिव्य आत्मे, महान योग्यांचे आत्मे आणि त्या आत्म्यांची ही गोष्ट आहे. आम्ही पूर्ण अहंता वेठलो, सैंद आम्हीच दाटलो, मा लपलो ना प्रकटलो कोणी होनी. आता याच्यासाठी कोण होऊन आम्ही प्रकट होणार? असे हे जागे राहून झोपणे आणि झोपून पाहण्याची इच्छा करणे की मी जागा आहे की झोपलेला आहे, त्याला झोप न दिसल्यामुळे त्याचे निद्रा पाहणे पण शक्य होत नाही. आणि या ओळीमध्ये मौलवी ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना आपल्या स्वस्वरूपाचा अशा प्रकारे बोध करून देतात. स्वस्वरूप तुझं आणि माझं, स्वस्वरूप स्वस्वरूप आहे, तुझं आणि माझं वेगळं होऊ शकत नाही. आत्मा तुझा आणि माझा वेगळा होऊ शकत नाही. म्हणून जो जागा होऊन झोपेला पाहण्याचा प्रयत्न करील त्याला ती झोप पाहायला कधी मिळणार नाहीच, उलट तो दृश्य स्वरूपामध्ये झोप डोळ्यासमोर न आल्याने आपल्या पाहणेपणाला सुद्धा मुकतो. अगदी त्याप्रमाणे चांगदेवा, तुझ्या आत्मस्वरूपाला पाहण्याची जेव्हा मला लालसा होते किंवा तुझ्या आत्मस्वरूपामध्ये डोकावण्याचा मी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा हे मला साध्य होत नाही. ते साध्य न होण्याचं कारण मीच तू आहे आणि तूच मी आहे. मी असा विचार करू लागलो त्यावेळी माझ्या ठिकाणीच दृष्टपणा जाऊन मीही तुझ्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. मग मी ज्ञानेश्वर म्हणून वेगळा शिल्लक राहत नाही, मी चांगदेवच होऊन जातो. आणि मी असं पाहतो की तुझ्या ठिकाणी चांगदेव शिल्लक उरत नाही, मग तिथे ज्ञानेश्वरी नाही आणि चांगदेवही नाही, असं दोघांचं हे मिलन होते. आणि मिलन म्हणणे सुद्धा शोभत नाही, मिलन तर दोघांचं होईल ना, इथे तर दोघं नसून हा एकच एक आहे. अशी ही तुझी आणि माझी उच्च अवस्था आहे चांगदेवा. म्हणून तुझ्या आत्मस्वरूपामध्ये विलीन झाल्याने मी वेगळा शिल्लक राहत नाही. 48वी ओवी, खूप सुंदर ओवी आहे ही चांगदेव 65ची, ती आज समाप्तीकडे, म्हणजे ती ओवी आज, त्या ओवीवरचं विश्लेषण आपण घेऊन झालं, पण आज इथे थांबायच्या आधी त्या ओवीचा एकदा पुन्हा विचार करूया. जो जागोनी नीद देखे तो देखणे पणा जेवी मुके तेवी तू ते देखो नी मीठा के काही न होनी। काही न होनी, काहीच न होता, काहीच राहत नाही अशा अवस्थेत तू तुला पाहणे असं होत असते, कारण आत्मस्वरूपाचं आत्मस्वरूपामध्ये विलीन होणे आहे। हे काही वेगळं नसून ही तुझी आणि माझी ती उच्च अवस्था आहे चांगदेवा।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।